चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कॅथल साखर कारखान्याचा गाळप हंगाम 12 नोव्हेंबर पासून। ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आता कॅथल सहकारी साखर कारखान्यामध्ये नवा गाळप हंगाम 12 नोव्हेंबर पासून सुरू होईल। सहकार मंत्री डॉक्टर बनवारी यांच्या हस्ते याचा शुभारंभ होईल। यासाठी कारखाना व्यवस्थापनाची तयारी सुरू आहे। कारखान्याकडून जवळपास 40 लाख ऊसाचे गाळप करून 4.5 लाख क्विंटल साखर तयार करण्याचे लक्ष निश्चित केले आहे। याबरोबरच सरकारच्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत कारखान्यांमध्ये पहिल्यांदा गुळ साखरही बनवली जाईल। कारखान्याचे व्यवस्थापक निदेशक डॉक्टर पूजा चावरिया यांनी कारखाना अधिकाऱ्यांच्या बैठकीबाबत त्यांना आवश्यक दिशानिर्देश दिले आहेत। जिल्ह्यामध्ये 17,300 एकर मध्ये ऊस शेती करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी कारखान्यामध्ये 44 लाख क्विंटल ऊस पोहोचवला जाईल। गेल्या वर्षातही कारखान्याने जवळपास 10.50% रिकव्हरी दराने साखर तयार केली होती। यावेळीही या रिकव्हरी रेट प्रमाणे साखर तयार करण्यासाठी इंजिनियर्सनी मशीन्स रिपेअरिंग केली आहे। कॅथल साखर कारखान्याचे व्यवस्थापन निदेशक पूजा चवारिया म्हणाले, कॅथल सहकारी साखर कारखान्यामध्ये नवा गाळप हंगाम 12 नोव्हेंबर पासून सुरू होईल। सहकार मंत्र्यांच्या हस्ते हंगामाचा शुभारंभ होईल।